उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकवार आपणा सर्वांचे मी उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. मला खात्री आहे की आपण बरे आहात, आनंदात आहात, आपल्या कुटुंबामध्ये आपण सुखी आहात. श्रोत्यानो, परमेश्वराचे आभार मानूया, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया की त्याने आम्हाला तसेच आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवलेले आहे. त्याने आमच्या गरजा पुरवलेल्या आहेत. तो आमच्याशी विश्वासूपणे राहिलेला आहे. आम्ही चुकलोत, त्याच्यापासून दूर गेलोत, त्याला आम्ही विसरलो, पण तो आम्हाला विसरला नाही आणि आपल्या अभिवचनाप्रमाणे त्याने आमची आठवण ठेवली. त्याने आम्हाला त्यागले नाही. खरोखर त्याची जितकी स्तुती करावी, त्याचे जितके आभार मानावेत, तितके कमीच आहेत. आमच्याजवळ त्याला देण्याकरिता काहीच नाही. परंतु श्रोत्यानो, भग्न आणि अनुतप्त हृदय आम्ही त्याला देऊ शकतो. आमच्या सर्व चुकांची कबुली त्याच्यासमोर करून त्याच्याजवळ आम्ही क्षमा मागू शकतो आणि चांगले जीवन जगण्याकरिता त्याचे सहाय्य मागू शकतो. तर ह्यावेळेला आम्ही परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया ह्या एका मधुर गीताच्या द्वारे. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, पुन्हा एक बार आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. तुझे वचन ऐकण्याचा हा सुप्रसंग तू आम्हाला देत आहेस, ह्याबद्दल आम्ही मनोमन तुझे आभारी आहोत. पवित्र बापा, तुझी स्तुती असो की तू ह्या क्षणापर्यंत आम्हाला सांभाळलेला आहेस. जरी प्रभू अनेकदा आम्ही खोटे बोललो, तुझ्यापासून दूर गेलोत, तुझ्या आज्ञा आम्ही पाळल्या नाहीत, तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चाललो नाही, परंतु तू आम्हाला विसरलेला नाही, तू आम्हाला त्यागलेला नाही, ही तुझी दया आहे, कृपा आहे. आम्ही तुझी स्तुती करीत आहोत तुझ्या सर्व कृपादानांबद्दल. प्रभू, ही वेळ आमच्याकरिता आशीर्वादाची अशी हो दे. जे बिछाण्याला खेळलेले आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, आणि त्यांना त्या बिछाण्यातून तू उठीव, त्यांच्या जीवनाच्या द्वारे तू आपलं गौरव करून घे. पवित्र प्रभू, माझी प्रार्थना आहे त्या सर्व विधवा स्त्रियांकरिता, त्या अनाथ लेकरांकरिता जे आज संकटात आहेत, निराश झालेले आहेत, दुःखात आहेत, तू त्यांची मदत कर प्रभू, तू त्यांचा वाली हो. आमची प्रार्थना आहे त्या सर्व बेरोजगार तरुणांकरिता, लोकांकरिता ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागू दे, आणि प्रत्येक कुटुंबाच्या गरजा तू भागेव. आम्हाला तू आज आशीर्वादित कर. हे वचन समजण्याकरिता तू आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आमचं मार्गदर्शन कर, आणि तूच आम्हाला शिकेव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, पवित्र शास्त्राच्या अध्ययनासाठी आमचा पहिला शिक्षक आहे पवित्र आत्मा. म्हणून शास्त्राभ्यासाची सुरुवात प्रार्थना करून आणि त्याला शिक्षक होण्याची विनंती करूनच आम्ही करायला पाहिजे. या दिवसांमध्ये आम्ही पवित्र शास्त्राचे अध्ययन आम्ही कशाप्रकारे करावे आणि कशी सुरुवात करावी, कशाप्रकारे आम्ही सर्व गोष्टी समजून घ्याव्यात याविषयी विचार करीत आहोत. शास्त्राभ्यासाची दुसरी पायरी साधी वाटली तरी ती महत्वाची आहे, ती म्हणजे शास्त्र वाचनाची. पहिली पायरी मी आपणाला सांगितली होती की शास्त्राभ्यास सुरुवात करण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करावी, प्रार्थनेच्याद्वारे आम्ही अध्ययनाला सुरुवात करावी. आता दुसरी पायरी आहे शास्त्र वाचनाची. कोणी शेक्सपियरच्या एका महान टीकाकाराला विचारले, तू शेक्सपियरचा अभ्यास कसा करतोस? यावर त्याने उत्तर दिले, शेक्सपियर वाचून. आणि श्रोत्यांनो, मी तुम्हाला म्हणेन की पवित्र शास्त्राचा अभ्यास तुम्ही व मी ते वाचून करू शकतो. ते काय सांगते हे समजून घ्यायचे असेल तर आम्ही ते वाचायलाच हवे. त्याविषयी एखाद्या शिक्षकाने तुम्हाला काही शिकवलेले असले तरी स्वतः तुम्ही ते वाचणे आवश्यक आहे. 15व्या शतकापर्यंत पवित्र शास्त्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू न देण्याचा त्या काळातल्या धर्मगुरूंचा प्रयत्न होता. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याविषयीच्या शिक्षणाबाबत पूर्णपणे धर्मगुरूंवर अवलंबून राहावे लागे, आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा काही धर्मगुरूंनी स्वतःच्या फायद्यासाठी चांगलाच करून घेतला होता. परंतु धर्मसुधारक मार्टिन लुथर यांनी पवित्र शास्त्राचे भाषांतर त्याच्या भाषेत म्हणजे जर्मन भाषेत केले व ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. तेव्हापासून आतापर्यंत पवित्र शास्त्र अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ते सर्वसामान्य माणसाच्या कक्षेतले आहे. आता कोणी अशी सबब सांगू शकणार नाही की देवाचे वचन मी वाचू शकत नाही, कारण ते ज्या भाषेत लिहिले आहे ती मला समजत नाही. अनेक भाषांमध्ये देवाचे वचन आज उपलब्ध आहे आणि ते वाचणे प्रत्येकासाठी अपरिहार्य आहे. डॉक्टर कॅम्पबेल मॉर्गन यांनी पवित्र शास्त्रावर काही महत्वाची व सुंदर भाष्य लिहिली आहेत. पवित्र शास्त्राच्या सर्व 66 पुस्तकांवर एक मालिकाच त्यांनी लिहिली आहे आणि त्यांचा एखाद्या शास्त्राच्या विद्यार्थ्यावर चांगलाच परिणाम होऊ शकतो. असे म्हणतात की डॉक्टर कॅम्पेबल मॉर्गन शास्त्रातल्या एखाद्या पुस्तकावर एखादे भाष्य लिहिण्याआधी ते पुस्तक 50 वेळा नीट वाचत असत. म्हणून श्रोत्यांनो, पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते वाचण्याविषयी आम्ही कंटाळा करू नये. जर ते तुम्हाला पहिल्या वाचनात समजले नाही तर दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा आणि वाचतच रहा. देवाच्या वचनातील सत्य समजेपर्यंत ते वाचत रहा. पवित्र शास्त्रातील एक पुस्तक नेहम्या यामध्ये एक चित्तवेधक घटना नोंदलेली आहे. तिचा काही भाग नेहम्याचे पुस्तक 8:1-3 या वचनांमधून आपण वाचूया. मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीविषयी जवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री यास म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकास विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून 2 प्रहरपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचले आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. श्रोत्यानो, हे यहुदी बाबेलोनच्या बंदिवासात 70 वर्ष होते. त्यांच्यापैकी अनेकांनी यापूर्वी कधीही देवाचे वचन ऐकले नव्हते. त्या दिवसांमध्ये ते लोकांपर्यंत आपसामध्ये हस्तांतरित केलेही जात नव्हते. आणि आज जशा पवित्र शास्त्राच्या अगणित प्रती आहेत व नवीन प्रती रोज छापखान्यातून बाहेर पडतात, तशा त्या काळात धर्मग्रंथाच्या विपुल प्रती उपलब्ध नव्हत्या. कदाचित 2 किंवा 3 प्रतीच तेव्हा उपलब्ध असतील आणि त्यापैकी एक प्रत एज्राजवळ होती. त्याने पाणीवेशी जवळच्या चौकात उभे राहून त्याचे लोकांसमोर वाचन केले. नेहम्याचे पुस्तक 8:8 आपण वाचतो. नेहम्याचे पुस्तक 8:8 त्यांनी तो ग्रंथ देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. यावरून मी असे गृहीत धरते की लोकांच्या समूहामध्ये काही अंतरावर लेवींची नेमणूक करण्यात आली होती आणि त्यांनी तो ग्रंथ लोकांना समजावून सांगितला. एज्राने त्यातील काही भाग वाचल्यानंतर तो लोकांना प्रश्न विचारण्याकरिता वेळ मिळावा म्हणून थांबत असे आणि मग त्यांच्यामध्ये नेमलेले लेवी त्यांना स्पष्टीकरण देत असत. नेहम्याचे पुस्तक 8:7 आम्हाला सांगतं. नेहम्याचे पुस्तक 8:7 येशुवा, बानी, शेरेब्या, यामिन, अकूब, शब्बथई, होदिया, मासिया, कलिता, अजर्या, योजाबाद, हानान व पलाया हे लेवी सुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांस समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे होते. एज्रा व हे लेवी यांनी देवाचे वचन केवळ वाचून दाखवले नाही तर ते लोकांना समजावून सांगितले. अनेकदा अनेक लोक पवित्र शास्त्रावर लिहिलेली पुस्तके वाचतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला पवित्र शास्त्र ठाऊक आहे. काही ईश्वर विज्ञान विद्यालयातील विद्यार्थ्यांना जर तुम्ही पवित्र शास्त्रातील पुस्तकांची नावे विचारली, त्यांचा क्रम विचारला, तर तो त्यांना सांगता येत नाही. इतकेच काय, त्यांचे पवित्र शास्त्राविषयीचे ज्ञान फारच अपुरे असते. जसे मराठीच्या पुस्तकातले धडे असावेत तसे पवित्र शास्त्र त्यांना वाटत असावे. आपण मार्गदर्शिकेतून अभ्यास केला, दिलेले प्रश्नोत्तर पाठ केलीत की आपल्याला परीक्षेत उत्तीर्ण होता येईल असा ग्रह अनेक विद्यार्थ्यांचा असतो. कायद्याची पदवी नावाकरिता मिळवणारे विद्यार्थीही अनेकदा अभ्यासाचा हाच मार्ग अवलंबतात आणि उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळवतात. मला वाटतं ईश्वर विज्ञान विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनाही असेच वाटत असावे. पण मला वाटतं की अशा विद्यार्थ्यांसाठी पवित्र शास्त्र न वाचणे हा एक मोठा अपराध आहे. जर आपल्याला वाटत असेल की प्रभू येशूची थोडी फार शिकवण आम्हाला ठाऊक आहे, ती आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी पुरेशी आहे, तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे. देवाच्या सन्निध जाण्यासाठी फलदायी आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी शास्त्र वाचनाला पर्याय नाही. शास्त्रावर लिहिलेली पुस्तके वाचणे म्हणजे शास्त्र वाचन नाही. समजा तुमच्यापैकी एखाद्या तरुणाचा विवाह ठरला आणि विवाह करण्याआधी तो आपल्या नियोजित वधूला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला तर तिचे वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, हा तुमच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो आहे आणि या कागदावर तिच्याविषयी सर्व तपशील दिलेला आहे. ती 5 फूट 4 इंच उंच आहे, तिचा रंग गव्हाळ आहे, तिचे केस लांब सडक व मऊ आहेत, हसताना तिच्या गालावर खळी पडते, ती एक सुंदर कलाकार व गृहिणी आहे वगैरे वगैरे. आणि आता हा फोटो व हा कागद म्हणजे तुमची होणारी पत्नी समजा. मी तुमच्या हाती या दोन्ही गोष्टी दिल्या आहेत आणि आता माझ्या मुलीला मी तुम्हाला दिल्यासारखीच आहे, तुम्ही आता रजा घेऊ शकता. श्रोत्यानो, काय त्या मुलीचे छायाचित्र व तिच्याविषयीचा तपशील असलेला कागद म्हणजे ती रक्ता मासाची मुलगी होऊ शकते? त्या मुलीचे कितीही तंतोतंत केलेले वर्णन आणि प्रत्यक्ष ती मुलगी यांच्यामध्ये वर्णन आणि वास्तवता यांच्यातला मोठा फरक असणार की नाही? तीच गोष्ट शास्त्राविषयीचे वाचन व शास्त्र वाचन यांच्यामध्ये आहे. तुमच्याकडे पवित्र शास्त्रावर लिहिलेली अनेक सुंदर पुस्तके असतील, ती तुम्ही वेळोवेळी वाचत सुद्धा असाल, तरीही पवित्र शास्त्राच्या वाचनाची तोड त्याला नाही. आणि आम्ही याआधी शिकलोच आहोत की पवित्र शास्त्र हे देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी लिहिलेले पुस्तक आहे. ते देवाने माणसाशी केलेला संवाद आहे आणि त्याद्वारे त्याने माणसासमोर स्वतःला प्रगट केले आहे. त्यातून त्याचे गौरव व सामर्थ्य प्रगट होते. या सर्व कारणांसाठी शास्त्र वाचन अधिकच अपरिहार्य बनते. आज शास्त्र वाचनाबाबत आणि शास्त्राभ्यासाबाबत अनेक अडखळणे आहेत, त्यापासून आमचे लक्ष विकेंद्रित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आणि मंडळी हे एक सर्वात मोठे अडखळण आहे. कारण मंडळीमध्ये अनेक समित्या असतात आणि त्यांचे अनेक कार्यक्रम असतात. ते कार्यक्रम इतके पुष्कळ असतात की त्यामुळे शास्त्राभ्यास करण्यासाठी मंडळीच्या सभासदांना वेळ मिळत नाही. पाश्चात्य देशात अनेक ठिकाणी देवाचे वचन शिकवल्या जात नाही, वाचल्याही जात नाही. तेथे काही उपासना मंदिरे सामाजिक मनोरंजनाची केंद्रे बनली आहेत. मानसशास्त्र, सामाजिक जाणीवा, व्यक्तीचा विकास, आत्मकेंद्रित जीवन या गोष्टींवर अवाजवी भर दिला जातो. कधीकधी आपल्या देशातील मंडळीबाबतही हाच अनुभव आम्हाला येतो. मंडळांचे सभासदच देवाच्या वचनाविषयी अज्ञानी असतात. आणि या संदर्भात श्रोत्यांनो, मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या की स्वतःला जर आम्ही ख्रिस्ती म्हणवतो आणि आम्हाला शास्त्र वाचन करता येत नाही तर आमच्याकडून एक मोठा अपराध होत आहे. तो अपराध स्वतःच्या आत्म्याविरुद्ध, देवाविरुद्ध आणि आमच्या समाजाविरुद्ध असलेला एक मोठा अपराध आहे. पवित्र शास्त्रातले आवडते उतारे वाचणे आणि उरलेला भाग सोडून देणे यालाही शास्त्र वाचन म्हणता येणार नाही. शास्त्र वाचन नियमितपणे करणे आणि रोज 4 अध्याय वाचणे आमच्या आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. असे म्हणता श्रोत्यांनो की शास्त्राचे नियमित वाचन सैतानाला दूर ठेवते. आमोस आर वेल्स यांनी शास्त्र वाचनाचे महत्व सांगणारी एक सुंदर कविता लिहिली आहे आणि त्यांनी या कवितेच्या शेवटी म्हटले आहे की पवित्र शास्त्राचे पूर्ण वाचन प्रत्येक वेळा तुम्ही कराल, तुम्ही अति आनंदाने देवासमोर उपकार स्तुतीकरिता गुडघे टेकाल. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आमच्या आत्म्याचा प्रियकर, आमच्या जीवनाचा खरा आनंद जो आहे तो प्रिय तारक प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्राचा मुख्य विषय आहे. आमच्या या जीवलग मित्राविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्र वाचणे अपरिहार्य नाही काय? पवित्र शास्त्र आमचा आध्यात्मिक दिवा आहे, ते आमची आकडी व काठी आहे, ते आमच्याकरिता देवाने दिलेले स्वर्गीय अन्न आहे. ते ग्रहण न करणे आणि ते नियमित न वाचणे आमच्या आत्म्याची उपासमार करणे आहे. ते सोडून इतर सर्व पुस्तके वाचणे ख्रिस्ती माणसासाठी निकृष्ट अन्नावर टाकून दिलेल्या उकरड्यावरच्या अन्नावर भूक भागविण्यासारखे आहे. आज मला माहिती नाही की आपण पवित्र शास्त्र किती वेळ वाचता, कशाप्रकारे वाचता आणि त्याद्वारे आपणाला काय लाभ प्राप्त होतो। परंतु मला खात्री आहे की जेव्हा पवित्र शास्त्र कशाप्रकारे वाचावे, त्याचे अध्ययन कशाप्रकारे करावे त्याविषयी मी जेव्हा आपणाला शिकवत आहे, तेव्हा आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी शिकून घ्याल आणि अर्थपूर्ण रीतीने गंभीरपणे पवित्र शास्त्राचे अध्ययन कराल। श्रोत्यानो, परमेश्वराने हे पवित्र वचन आमच्या मातृभाषेमध्ये आम्हाला दिलेले आहे। आज आम्हाला इकडे तिकडे धाव घेण्याची गरज नाही, हे आमच्यासाठी उपलब्ध आहे, म्हणून ते वाचण्याची आम्हाला गरज आहे। होऊ शकतं की आपल्यापैकी काही लोकांना वाचता येत नाही, परंतु कुटुंबातील एखादी व्यक्ती जर शिकलेली आहे आणि ती वाचू शकते तर आपण सर्व त्या व्यक्तीच्या भोवती बसा आणि ती व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी देवाचे वचन वाचू शकते। होऊ शकतं की आपल्या गावामध्ये अशिक्षित लोक अधिक आहेत, परंतु त्यांना परमेश्वराचं पवित्र वचन वाचण्याची आणि ऐकण्याची आवड आहे, तर आपण त्यामध्ये पुढाकार घेऊन अशा लोकांसाठी पवित्र शास्त्र वाचू शकता। आणि हे कार्य जर आपण कराल तर परमेश्वर त्याविषयी आपणाला नक्कीच आशीर्वाद देईल, कारण एक महान कार्य आपण करणार आहात। म्हणून वेळ न गमावता आजच आपल्या कुटुंबातील लोकांकरिता, आपल्या गावातील लोकांकरिता, आपल्या समाजातील लोकांकरिता परमेश्वराचे वचन वाचून दाखवा। त्यांना सांगा की तुम्ही हे वचन वाचा आणि ह्यामध्ये तुमच्या जीवनातील सर्व समस्यांची उत्तरे आहेत। तुमच्या मनामध्ये आज जे काही प्रश्न आहेत, संघर्ष आहेत, त्यासाठी सर्व उपाय परमेश्वराच्या वचनात सुचविण्यात आलेले आहेत। मला माहीत नाही श्रोत्यांनो की आपण कोणती नोकरी करणारे आहात, कुठे राहणारे आहात, शिक्षित आहात, अशिक्षित आहात, मला काहीच माहिती नाही। परंतु माझी परमेश्वराजवळ हीच प्रार्थना आहे की त्याने आपणाला त्याचे वचन ऐकण्याची वाचण्याची संधी द्यावी। वेळ गमावू नका। होऊ शकतं की आपल्याजवळ पवित्र शास्त्र बायबल नाही, एक प्रत अवश्य प्राप्त करून घ्या। आपल्या गावात जर ती उपलब्ध नसेल तर पत्राद्वारे आम्हाला कळवा, आम्ही आपणाकरिता ती उपलब्ध करू। परमेश्वराचे पवित्र वचन वाचण्यापूर्वी प्रार्थना करा आणि म्हणा, प्रभू तू आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे माझे मार्गदर्शन कर, मला हे वचन तू समजावून सांग, तू माझा शिक्षक हो, मी तर अज्ञानी आहे, मूर्ख आहे, माझ्याजवळ कुठलीच बुद्धी नाही, परंतु तू जर मला शिकवशील तर हे वचन मी शिकू शकेन। आणि श्रोत्यांनो, जेव्हा प्रामाणिकपणे आपण ही प्रार्थना कराल तेव्हा परमेश्वर निश्चितच आपली त्याचे वचन तुम्हाला समजावे म्हणून मदत करेल आणि आपले मार्गदर्शन करेल। परमेश्वराचे पवित्र वचन आमच्या जीवनाकरिता मार्गदर्शक आहे, आमच्या पावलाकरिता दिवा आहे, आमच्या मार्गाकरिता उजेड आहे। परंतु पुष्कळदा हे वचन घरात ठेवून आम्ही फक्त त्याचा आदर करतो, ते वाचत नाही आणि त्यामुळेच आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही हार पत्करतो, आम्ही पडतो आणि सैतान आमच्या जीवनामध्ये फार प्रभावीपणे कार्य करतो। श्रोत्यांनो, परमेश्वराचं पवित्र वचन जरी एका पुस्तकाच्या रुपात आमच्याजवळ उपलब्ध आहे तरी त्या पुस्तकात सामर्थ्य नाही, परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे। आणि जेव्हा आम्ही हे वचन वाचतो तेव्हाच ते सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्यरत होते। म्हणून ह्या पुस्तकाला एखादे जादूचे पुस्तक समजू नका, त्याला उशीखाली ठेवून झोपू नका, किंवा त्याला आपल्याजवळ बाळगून असं नका समजू की सैतान माझ्याजवळ येणार नाही, सैतान माझ्यावर आक्रमण करणार नाही। ही तुमची चुकीची समजूत आहे। परंतु ह्या पुस्तकाला उघडा आणि ते वाचा आणि त्या वचनांना आपल्या जीवनामध्ये लागू करा आणि बघा की परमेश्वराचे सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कशाप्रकारे कार्य करते। आज अनेक कठोर हृदये नरम झालेले आहेत, अनेक भयंकर अपराधांनी भरलेले जीवन परिवर्तित झालेले आहेत आणि त्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांच्या जीवनात कार्य झाले। आज परमेश्वर तुमचे सुद्धा जीवन परिवर्तित करू इच्छितो आहे. त्याने तुम्हाला आणि मला आमच्या पापांपासून वाचवण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला तारण देऊ शकतो, पापांची क्षमा देऊ शकतो, तोच पापांपासून आमची मुक्ती करू शकतो. म्हणून श्रोत्यानो, इकडे तिकडे धाव घेऊ नका, स्वप्रयत्न करू नका, कारण त्यापासून काहीच फायदा नाही. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घ्या आणि त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पवित्र शास्त्रातून माहिती प्राप्त करून घेऊ शकता. परमेश्वराने हा उपाय तुमच्या आणि माझ्यासाठी केलेला आहे. आज परमेश्वराची इच्छा आहे की आपणातील प्रत्येकाला पापांपासून मुक्ती प्राप्त व्हावी आणि आपणातील प्रत्येक व्यक्ती स्वर्गामध्ये जावी आणि परमेश्वरासोबत आम्हातील प्रत्येकाने वास करावा. श्रोत्यानो, आज ही सुवर्ण संधी आमच्याजवळ आहे, म्हणून ही संधी गमावू नका. आजच हा निर्णय घ्या, आपले जीवन येशू ख्रिस्ताच्या हातात समर्पित करा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.